यहोशुआ अध्याय 5। इस्रायल लोक यार्देने पलीकडे जाईपर्यंत परमेश्वराने तिचे पाणी त्यांच्यासाठी कसे आटविले हे यार्देन पलीकडील अमोर यांच्या सर्व राजांनी व समुद्र किनाऱ्याच्या सर्व कनानी राजांनी ऐकले, तेव्हा इस्रायल लोकांच्या भीतीने त्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले आणि ते गलित गात्र झाले। त्यावेळी परमेश्वर यहोशवाला म्हणाला, गार गोटीच्या सुऱ्या करून इस्रायल लोकांची पुन्हा एकदा सुनता कर। त्याप्रमाणे यहोशवाने गार गोटीच्या सुऱ्या बनवून इस्रायल लोकांची सुनता अरालोत हे नाव दिलेल्या टेकडीजवळ केली। यहोशवाने त्यांची सुनता केली याचे कारण हे की युद्धास लायक असे मिसर देशातून निघालेले सगळे पुरुष मिसर देशातून निघाल्यानंतर वाटेने रानात मरण पावले होते। मिसर देशातून निघालेल्या सर्व पुरुषांची सुनता झाली होती, पण मिसर देशातून बाहेर निघाल्यानंतर रानात वाटेने जे जन्मले त्यांची सुनता झाली नव्हती, कारण इस्रायल लोक रानात 40 वर्षे प्रवास करीत होते। मिसर देशातून निघालेल्या सर्व राष्ट्राने म्हणजे युद्धास लायक अशा पुरुषांनी परमेश्वराची वाणी न ऐकल्यामुळे त्या काळात त्यांचा नाश झाला होता। परमेश्वराने त्यांना शपथ देऊन सांगितले होते की ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहतात असा जो देश मी तुमच्या पूर्वजांना तुमच्यासाठी शपथेवर देऊ केला होता तो देश मी तुमच्या नजरेस पडू देणार नाही। त्यांच्या जागी त्यांची जी मुले देवाने वाढविली होती त्यांची यहोशवाने सुनता केली, कारण वाटेने त्यांची सुनता झाली नव्हती, ते बेसुनत राहिले होते। सर्व राष्ट्रांची सुनता करणे संपल्यावर ते बरे होईपर्यंत छावणीत आपापल्या ठिकाणी राहिले। मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, मिस्री लोक तुमची निंदा करीत असत ती आज मी आपल्याद्वारे दूर लोटली आहे, म्हणून आजही त्या जागेला गिलगाल म्हणतात। इस्रायली लोकांनी गिलगालात तळ दिल्यावर यरिहो जवळच्या मैदानात त्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी वल्लांडण सण पाळला। वल्लांडणाच्या दुसऱ्या दिवशी त्या देशात पिकलेल्या धान्याच्या बेखमीर भाकरी आणि हुरडा हा त्यांनी खाल्ला। त्यांनी देशातले उत्पन्न खाल्ले। त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मानना बंद झाला, तो पुन्हा इस्रायल लोकास मिळाला नाही। त्या वर्षी त्यांनी कनान देशातले उत्पन्न खाल्ले। यहोशवाने यरिहो जवळ असताना समोर पाहिले, तो कोणी पुरुष आपल्या हाती उपसलेली तलवार घेऊन पुढे उभा आहे असे त्याच्या नजरेस पडले। यहोशवाने जवळ जाऊन विचारले, तू आमच्या पक्षाचा की आमच्या वैऱ्यांच्या पक्षाचा? तो म्हणाला, दोहोंपैकी कोणतेही नाही, कारण मी परमेश्वराच्या सेनेचा सेनापती आहे। तेव्हा यहोशवाने त्यास नमन करण्यासाठी आपले मुख भूमीकडे करून म्हटले, माझ्या स्वामीची आपल्या सेवकाला काय आज्ञा आहे? परमेश्वराचा सेनापती यहोशवाला म्हणाला, आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती पवित्र आहे। तेव्हा यहोशवाने तसे केले।